नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या कायम संपर्कात रहावं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात उपराष्ट्रपतींचं आवाहन. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणातून 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं भारताचं लक्ष साध्य होईल. सहकार मंत्री अमित शहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून आज देशवासियांशी संवाद साधणार. दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप. आणि आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान लढत. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थ्यांनी दीक्षांत सोहळ्यानंतरही आपल्या शिक्षण संस्थेच्या कायम संपर्कात राहण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते काल बोलत होते. धनखड यांच्या सुविद्य पत्नी डॉ सुदेश धनखड, कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, कुलगुरू डॉ विजय फुलारी, खासदार डॉ भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. माजी विद्यार्थी हे शिक्षण संस्थेची खरी शक्ती असतात आणि त्यांच्याकडून संस्थेला सर्व प्रकारे मिळणारे योगदान हे संस्थेच्या प्रगतीत भर घालत असल्याचं उपराष्ट्रपतींनी नमूद केलं. ते म्हणाले,
कन्व्होकेशन विल एव्हर बी इस्ट इन युअर मेमरी. फ्रॉम हिअर ऑन वर्ड्स यू विल टेक लीप इन टू द लार्जर वर्ल्ड. इसको दीक्षांत कहा जाता है, शिक्षांत नहीं है, बिकॉज लर्निंग नेवर स्टॉप्स. ऑल युअर लाइफ यू हैव टू कीप ऑन लर्निंग. While congratulating you, I will make fervent appeal. Always have connect with your alma mater. I can say with confidence that alumni associations of universities are spinal strength, and the corpus created by them sustains global institutions, maintains their reputation.
आंतरराष्ट्रीय घुसखोरी, धर्मस्वातंत्र्य, लोकशाहीची सुरक्षा, जागतिक पातळीवर भारताची उज्ज्वल प्रतिमा, पायाभूत सुविधांचा विकास आदी मुद्द्यांवरही उपराष्ट्रपतींनी भाष्य केलं. आज भारतात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून या संधींच्या आधारे तरुणांच्या आकांक्षांना पंख मिळू शकतात असा विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला. ते म्हणाले,
दुनिया मे आज के दिन जितनी संभावनाएं भारत में है किसी भी और देश में नहीं है. पहले कभी नहीं हुआ कि दुनिया की संस्थाएं भारत के बारे में ऐसी अच्छी बातें करें. इंटरनेशनल मॉनिटरी फंड हैज रिफ्लेक्टेड इंडिया इज अ फेवरेट डेस्टिनेशन ऑफ इन्वेस्टमेंट एंड अपॉर्चुनिटी. इट इज नॉट ऑन अकाउंट ऑफ गवर्नमेंट जॉब्स, इट इज ऑन अकाउंट ऑफ अपॉर्चुनिटीज. मेरी आपसे खास विनती होगी और आपकी संस्था से भी, लेट आवर यूथ कम टू नो उनके लिए अपॉर्चुनिटीज कितनी है, ताकि अपनी आकांक्षाओं को वो अंक दे सकें.
पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थी तसंच पीएचडी संशोधक अशा एकूण 56,122 विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात पदवी घेण्यासाठी अर्ज केले होते. या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमापूर्वी उपराष्ट्रपती तसंच कुलपतींनी एक पेड़ मा के नाम मोहिमेअंतर्गत विद्यापीठ नाट्यगृह परिसरात वृक्षारोपण केलं. शहरातल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमालाही उपराष्ट्रपतींनी संबोधित केलं. संविधानाने दिलेले मौलिक अधिकार वापरताना मौलिक कर्तव्यांची जाणीव ठेवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आणीबाणीच्या आठवणींना उजाळा देत या पार्श्वभूमीवर देशाच्या भावी पिढीला संविधानाचं महत्व विशद करण्यात संविधान जागर अभियानाचं महत्व मोठं असल्याचं उपराष्ट्रपतींनी नमूद केलं. दरम्यान आपल्या या दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी वेरुळ इथं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन वेरुळ लेण्यातल्या कैलास लेणीला भेट दिली. छत्रपती संभाजीनगर इथला दौरा आटोपून उपराष्ट्रपतींनी सायंकाळनंतर दिल्लीकडे प्रस्थान केलं. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणातून 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं भारताचं लक्ष साध्य होईल असा विश्वास सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते काल बोलत होते. बँकेच्या यशस्वी वाटचालीचा शहा यांनी गौरवपूर्ण शब्दात आढावा घेतला.
1988 में शेड्यूल्ड सहकारी बँक बना, 2005 में कोर बँकिंग को एक्सेप्ट किया, 2012 में मल्टी स्टेट शेड्यूल कोऑपरेटिव बैंक बना और देश की सबसे पहली कोऑपरेटिव डीमैट संस्था शुरू करने का सौभाग्य भी हमारी जनता कोऑपरेटिव बैंक होता है. 71 ब्रांचेज, 2 एक्सटेंशन काउंटर, 15,200 से अधिक व्यापार, 175,000 सदस्य और 10,00,000 से ज्यादा संतुष्ट ग्राहक एक बैंक नहीं है, एक बहुत बड़ा परिवार हुआ है।
पुण्यात बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शहा यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या 10,00,000 लाभार्थ्यांना या योजनेच्या पहिल्या टप्प्याचं वितरण तसंच 20,00,000 लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वितरण करण्यात आलं। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना अनुदानाच्या रकमेत 50,000 रुपये वाढ करण्याचा तसंच प्रत्येक घराला सौर ऊर्जा संयंत्र देण्याचा निर्णय जाहीर केला। या योजनेच्या उर्वरित लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता येत्या 15 दिवसात देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। राज्यात 28,000 ग्रामपंचायतींमध्ये हा कार्यक्रम थेट दाखवण्यात आला। विविध ठिकाणच्या 20,00,000 लाभार्थ्यांना यावेळी ठिकठिकाणी मंजुरीचं पत्र देण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत तापडिया नाट्य मंदिरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। नांदेड इथं खासदार अजित गोपछडे यांच्या हस्ते जिल्ह्यातल्या 1,20,000 लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत पहिला हप्ता वितरित करण्यात आला। लातूर इथंही जिल्ह्यातल्या 46,868 लाभार्थी मंजुरी पत्र आणि 24,466 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत।
वारसा कला साहित्य संस्कृतीचा जिचात दडलेला पुन्हा माय मराठीचा गुण गौरव गगनी असा तुमधुमला
अशी मधुर गोड विश्वात थोर तिचे रंग रूप देखणे
अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठीने अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठीने अटके पार झेंडा
दिनांक 21-22-23 फेब्रुवारी दरम्यान 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी व्हा। स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन।
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत। या कार्यक्रमाचा हा 119वा भाग असेल। आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं सकाळी 11 वाजता थेट प्रसारण केलं जाणार आहे। दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होणार आहे। काल दुसऱ्या दिवशी मनमोकळा संवाद मराठीचा अमराठी संसार या विषयावर परिसंवाद रंगला। भाषिक विविधता हा अडथळा न ठरता समृद्धीचे साधन ठरू शकतो असा सकारात्मक सूर या परिसंवादातून उमटला। मराठी पाऊलं पडते पुढे तसंच बृहन्महाराष्ट्रातील मराठी जीवन आणि साहित्य या विषयावर पार पडलेल्या परिसंवादालाही साहित्य रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला। 19वा विद्रोही साहित्य संमेलनाचं काल छत्रपती संभाजीनगर इथं उद्घाटन झालं। त्यापूर्वी औरंगपुरा भागातून साहित्य दिंडी काढण्यात आली। पारंपरिक ढोलताशांच्या निनादात आदिवासी नृत्यावर फेर धरलेल्या नागरिकांनी शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं। संमेलनाध्यक्ष अशोक राणा यांनी छत्रपती संभाजीनगरात भरलेल्या या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवताना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली। आमखास मैदानावर मलिकंबर साहित्य नगरीत भरलेल्या या संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। सामाजिक आणि आर्थिक विषमता संपवून समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत न्यायदानाचं कार्य जलदगतीने आणि कमी खर्चात व्हावं असा आशावाद सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केला आहे। काल हिंगोली इथं स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालय तसंच न्यायालयीन इमारतीचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते। आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना होणार आहे। दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर 2:30 हा सामना सुरू होईल। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण संस्थेत कायम संपर्कात राहावं, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात उपराष्ट्रपतींचं आवाहन, सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणातून $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं भारताचं लक्ष साध्य होईल, सहकार मंत्री अमित शहा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून आज देशवासियांशी संवाद साधणार आणि आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान लढत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।